maar dat is weer vermoeid van rust niet prof. Ja, Shibirachi Kalpana Jeeva Tharli. Tewa maja mana mede. Ithe yom swadila sarvenchi bhashna aikavi. Ani jamlo tar shevti bolav aapna maja mana. Parantu kali thalyanantar प्रदेश कांग्रेस अध्यक्षांचा आणि इतरांचा संमत पडला तेव्हा मी माझी कैफियत आपल्या सुरुवातीला मांडली आणि म्हणजे मग त्या संबंधाने मी त्याच्याशी चर्चानंतर मी कैफियत शब्द अशा करता वापरला की गेले 2 महिने 2.5 महिने आपण हिंदुस्थानमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या एक प्रकारचं मंथन झालंय. त्या मंथनामध्ये माझा मुंबईतील कधी भाग आहे असं मानलं जातं. तर तुझ्या पाठीमागे काय हेतू आहेत, त्याच्यामध्ये काय विचार आहेत, या संबंधाने पुष्कळ चर्चा चालू आहे आणि चांगलं आहे. चर्चा होणं हे आवश्यक आहे. पण एवढा मोठा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या प्रमुखपणाने काम करणारे माणसं त्यांचे हेतू कोणते होते, त्यांचे विचार कोणते होते, ते कोणत्या वेळी कसे वागले आणि कशासाठी वागले याचा कोट्यावधी डोळे जर निरीक्षण करून पाहू लागलो तर त्याचा अर्थ असा की लोकशाही याची झाली असं मानलं आहे. म्हणून मी माझी बाजू म्हणा किंवा या सगळ्या प्रश्नामध्ये माझे काय विचार होते हे आपल्यापुढे मांडले पाहिजे. हे करत असताना मी त्यातल्या तपशिलामध्ये जाणं झालं नाही असं माझं मत आहे. मी जरा आधी सांगून ठेवते कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी कसा लागलो त्यामध्ये दुसऱ्यांचं कसं चुक होतं, माझं कसं चुक होतं, ते बरोबर होतं अशा खुलाशाच्या प्रकरणात जर मी पडलो तर शेवटी माझा मूळ उद्देश जो आहे की हा वर्किंग कमिटीचा 25 ऑगस्टचा जो ठराव आहे त्याची कॉपी आता माझं मी तर लागून घेतली. त्यामध्ये जे एक मूळ सूत्र सांगितलेलं आहे की हा ठराव झाल्यानंतर कुणीही लहानाने किंवा मोठ्याने असा एकही शब्द उच्चारू नये किंवा अशी एकही कृती करू नये की ज्याच्यामुळे काँग्रेसच्या एकतेमध्ये बिंग दिला. तर माझा ह्या चर्चा करण्याच्या पाठीमागचा उद्देश मी बरोबर आणि दुसरे कुणी चूक अशा दृष्टीने करायचं नाही किंवा त्यातल्या त्या गोष्टीमध्ये जायचं नाही. ही मूळ माझी दृष्टी राहील आणि आपण आता इथे जवळजवळ 1.5-2 दिवस बसणार आहोत. मी आपल्याला अशी विनंती करेन की ही चर्चा करत असताना हा जर आपण एक स्वतःवरचा जर निर्बंध जर मानला आणि घातला तर चर्चा ज्या एका तात्विक बैठकीची हवी अशी आपली इच्छा आहे ती पूर्ण करता येईल. कारण माझ्या कल्पनेनं मूळ उद्देश हा शिबिरात काहीतरी चर्चा करावी असं नव्हे. सामान्यतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची शिबिरांची जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या पाठीमागे ज्या काही गोष्टी घडतात, घटना घडतात, त्यांचा विचार करून त्यातून पुढच्या कामासाठी काहीतरी मार्गदर्शन करून घ्यावं. जरा ड्रॉइंग ऑफ द लेसन्स म्हणतात की धडे काही मार्ग जसे तत्व सुटतील तसे तयार करावे या हेतून आपण चर्चा करत असतो. तेव्हा याही चर्चेचा खरा उद्देश असा आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींमधून येणाऱ्या काही दिवसामध्ये हिंदुस्थानला, काँग्रेसला आणि काँग्रेसला आणि हिंदुस्थानला म्हणलं त्यामध्ये महाराष्ट्राला त्यांना काही शिकण्यासारखं आहे की नाही, पुढच्या चुका टाळण्याकरता त्यामध्ये आपल्याला काही शिकण्यासारखं आहे की नाही हे पाहून त्यातून काही शक्तीचा काही आम्हाला काही साक्षात्कार झाला आहे की नाही याचा विचार आपण या सर्व गोष्टींच्या आधारावरती एका नव्या उमेदीनं नवं काम आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि त्या कामाच्या पूर्तीकरता म्हणून परत निष्ठेने काम करायचा प्रयत्न केला पाहिजे हा खरं या शिबिराचा पाठिंबा असतो. म्हणून काय काय गोष्टी घडल्या हा प्रश्न असं मानलं जातं आता की बंगळुरूला सुरू झालं. बंगलोरला एका अर्थानं सुरू झाली गोष्ट खरी आहे, पण तुझ्या बंगलोरच्या आधी थोडस तुम्हाला मला सगळं पाहायला पाहिजे, त्यामध्ये जो एक विचारांचा जो प्रश्न निर्माण झाला त्या विचारांच्या प्रश्नाची सुरुवात त्याच्या आधी थोडी झालेली आहे. कारण काँग्रेसमध्ये जे काही घडलं एकाएकी ते एकाएकी आकाशातून एखादा असा तारा पोषण पडावा असं काही घडत नाही. त्याच्या पाठीने पुष्कळशी काही विचारांची काही एक इतिहासाची परंपरा होती. मी तुम्हाला एका अर्थाने भुवनेश्वर लांचून जाणार आहे. पंडितजी तेव्हा होते आणि त्या सुमाराला म्हणजे 1962 पहिल्या निवडणुकी झाल्यानंतर एक काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये एक अशी चर्चा सुरू होती प्रमुख ठाण्याशी की आवडीमध्ये आम्ही जे सोशलिस्ट पॅटर्नचं जे काही तत्व आणि जी भाषा परिभाषा स्वीकारली तिच्या पुढे आता जायला पाहिजे ना. त्यांच्या समाजवादी किंवा सोशलिस्ट पॅटर्नच्या कल्पनेप्रमाणे प्लॅनिंगच्या योजना आल्या, काही नव्या पब्लिक सेक्टरसारख्या काही कल्पना प्रत्यक्ष अंमलात यायला लागल्या, काही एक नवीन तरीची दृष्टी निर्माण व्हायचा प्रयत्न झाला, कोऑपरेटिव्हला अधिक महत्व द्यायचा प्रयत्न सुरू झाला, तरी परंतु लोकशाही समाजवादाच्या दिशेनं निश्चित किती पावलं टाकली पाहिजे आहे त्याच्या संबंधीची एक नीती बनली पाहिजे आहे, स्ट्रॅटेजी बनली पाहिजे आहे आणि आपल्या डोळ्यापुढची उद्देश आपण स्पष्ट केली पाहिजे आहे. अशी चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळामध्ये सुरू झाली आणि या संबंधानं हिंदू सणातल्या सगळ्या सगळ्या काँग्रेस कमिटीना काय वाटतं याचा विचार आपण केला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली. आणि त्याप्रमाणे 1963 तिसऱ्या मध्यामध्ये सर्व काँग्रेस कमिट्यांना जेव्हा भुवनेश्वरच्या काँग्रेसची तयारी चालू झाली होती तेव्हा आपापली मतं काय आहेत या संबंधानं माहिती देण्याकरता मतं मागवण्याकरता म्हणून सूचना दिल्या होत्या. मला याचा उल्लेख थोड्यासाठी मी करतो की त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही भुवनेश्वरच्या काँग्रेसच्या ठरावाकरता म्हणून काय करण्याची आवश्यकता आहे याचा एक अधिकृत ठराव करून तेव्हा पाठवला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मंडळींनी आज त्या ठरावाची प्रत करून तुम्हा सगळ्यांना वाचलेली आहे. पुष्कळ आपण काय करतो केव्हा केव्हा काय बोलतो याची आता पाहणी केली पाहिजे. 1963 साली भुवनेश्वरच्या काँग्रेसच्या ठरावाच्या आधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काय विचार करत होती त्याचा तोंडोळा आपल्याला समजावा आणि माहिती व्हावा म्हणून तो ठराव आपण गेला. मला माहित नाही आपण किती लोकांनी असतो तो पाहायला असतो पण पाहायला परत गेल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जे अनेक विविध कार्यक्रम दिलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये पहिलं कलम आहे बँकांचं राष्ट्रीयकरण करणे. मी बँकांचं राष्ट्रीयकरण अशा करता याचा उल्लेख करतो की आज जरा बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या भाषेला जरा तेजी आलेली आहे. 1963 साली ही गोष्ट आपण मांडली होती आणि दुसऱ्या अनेक गोष्टी मांडल्या की त्याच्या अजूनही काही गोष्टी आम्हाला पुरातून घ्यायच्या आहेत. भुवनेश्वरचा ठराव झाला, भुवनेश्वरच्या ठरावातली जी प्रमुख कमिटमेंट आहे तर प्रमुख प्रतिज्ञा आहे असं म्हणा फार तर ती प्रतिज्ञा अशी आहे की हिंदू सणातल्या जनतेच्या ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत त्या पाच प्रमुख मागण्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या ज्या पाच मागण्या आहेत त्या पाच मागण्या पाचव्या परिश्वासी योजनेच्या अखेरी म्हणजे 1975 सालापर्यंत पुरा व्हाव्यात अशी मूळ धारणा त्याच्यामध्ये आहे. आणि भुवनेश्वरचा ठराव पुन्हा पुन्हा वाचण्याची आवश्यकता अशा करता आहे. पण आपण जर कार्यकर्ते आहोत आपले विचार स्पष्ट व्हायचे असते तर आपल्या प्रतिज्ञा कोणत्या आहेत, आपली वचनं कोणती आहेत, आपल्या दिशा कोणत्या ठरलेल्या आहेत हे तुम्हाला सर्वांना पाहायला पाहिजे. आपण तिथं कृपापणपणा पाहून घ्या. भुवनेश्वरचा ठराव झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी संबंधानं प्रयत्न झाले, काही झाले, काही झाले नाहीत, पण सामान्यतः झाले नाहीत अशी भावना समाजामध्ये आणि काँग्रेसमध्ये जास्त. दुर्दैवाच्या दरम्यानच्या काळामध्ये पंडितजी गेले, त्यानंतर शास्त्री झाले, शास्त्री झाल्यानंतर एक मोठं युद्ध त्यांना लढावं लागलं, दुष्काळाची परिस्थिती देशभर आली, तेही अपघातनं निघून गेले, 66 साल आलं, नवीन सरकाराची रचना झाली. आणि या सगळ्या प्रकारामध्ये या प्रमुख कार्याचा जो पाठपुरावा वेगानं व्हायची गरज होती ती ते होऊ शकली नाही. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 1967 साली आपण लोकमताच्या पुढे गेलो निवडणुकीसाठी. आणि 67 साली काय झालं याचा इतिहास ताजा आहे, मी तुम्हाला तिथे सांगितलं. परत 1967 साली मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एखादं मोठ्या आपलं राज्य असं आणखीन 4-2 राज्य सोडून द्या, पण एका अर्थानं 1967 साल म्हणजे हिंदुस्थानच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये फार महत्वाचं वर्ष आहे. कारण त्या वर्षी पहिल्या प्रथमतः काँग्रेसची राज्यकारभाराची मक्तेबाजी गेली असं आपण म्हणतो. आणि खरं आहे, कारण सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचं राज्य अशी परिस्थिती 67 नंतर राहिली नाही. ही जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा परत काँग्रेसच्या प्रमुख मंडळींच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आपण चुकलं कुठे याची विचार करण्याकरता जेव्हा ओळीनं 6-7 दिवस वर्किंग कमिटी बसली दिल्लीला, त्या सगळ्या प्रयत्नातून जन्म झाला 10 कलमी कार्यक्रम. आणि हा 10 कलमी कार्यक्रम म्हणजे संपूर्ण भुवनेश्वरच्यात नव्हतं, पण भुवनेश्वरची फार मोठी लांब लगत अशी दृष्टी होती, झेप होती. पण निदान एवढा कार्यक्रम आपण या 10 कलमी कार्यक्रमात घेऊया की जो निदान 67 सालापासूनच्या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रमुखता जर आपण पुरा करू शकलो तर 72 साली आपली परिस्थिती बरी राहील जनमताच्या दृष्टीनं, असं सामान्यपणे कल्पना. हा 10 कलमी जो कार्यक्रम जो आला त्याच्या पाठ म्हणजे तो काही भुवनेश्वरच्या पुढचा पल्ला नव्हता, तर भुवनेश्वरानं राखून दिलेली जी संपूर्ण मर्यादा होती त्यातला तूर्त पण ताबडतोब करण्यासारखा कोणता कार्यक्रम आहे, अशा तऱ्हेची दृष्टी या 10 कलमी कार्यक्रमाला आहे. 10 कलमी कार्यक्रम म्हणजे संपूर्ण समाजवादी कार्यक्रम अशी पास करणाऱ्यांची कल्पना नव्हती. आणि मला वाटतं आधी कुणी असं म्हणू शकणार नाही की तो 10 कलमी कार्यक्रम झाला की समाजवादाची वाटचाल सगळी संपली असं काही कुणाला म्हणता येणार, अशी परिस्थिती होती. आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे मोठी की सदाची पोषाखी करावी अशा अर्थानं नाही, परंतु लोकांना माहिती असावं म्हणून की जेव्हा एक तपासणीचा कार्यक्रम जो सुरू होतो तेव्हा काही सगळ्या गोष्टी बरं असाव्यात. तो 10 कलमी कार्यक्रम वर्किंग कमिटीमध्ये मंजूर झाला, त्यामध्ये माझा थोडासा नंबर त्यामध्ये किस्सा होता जे आपण सांगू इच्छितो. त्यानंतर काय घडलं याची हकीत आपणाला आहे की तो कसा करावा काय करून त्याच्या विशेषतः ह्या राष्ट्रीयकरणाच्या प्रश्नाला लोकांच्या भावनेच्या दृष्टीनं अधिक महत्व आलं, चर्चा झाल्या, करावा करू नये काही मंडळी यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये जे सुरुवातीला शब्द घातले होते 1967 निवडणुकीच्या आधी ह्या राष्ट्रीयकरणाच्या प्रश्नाची चर्चा तेव्हाही झाली होती. आणि त्यामध्ये सोशलायझेशन अशा तऱ्हेची एक सोशल कंट्रोलची भावना त्यामध्ये होती. त्या सोशल कंट्रोलचा अर्थ निदान मी ज्या मॅनिफेस्टोमध्ये जेव्हा हा शब्द घातला गेला तेव्हा जेव्हा काँग्रेसच्या मॅनिफेस्टो कमिटी होती तिथं मी होतो, खाली काँग्रेसच्या बाहेर असणारे आमचे मित्र कृष्णमेनन होते. आणि हा शब्द घालताना ह्या शब्दाच्या पाठीमागची कोणती भूमिका आहे की तेव्हा स्पष्ट करणं गरजेचं. तेव्हा खरं म्हणजे सोशल कंट्रोलचा अर्थ अधिक व्यापक असा मानला होता, राष्ट्रीयकरणाच्याही जरा पुढे सोशल कंट्रोलची कल्पना होती. अर्थात पुढे याची शब्दाची उडाताण झाली म्हणा, पण ह्या राष्ट्रीयकरणाच्या प्रश्नाची पुष्कळ चर्चा झाली आणि त्यातून शेवटी वर्किंग कमिटीनं सोशल कंट्रोल म्हणजे काहीतरी राष्ट्रीयकरणाच्या अलीकडची किती गोष्ट असं मानून त्याच्या अंमलबजावणीचा प्रवास सुरू झाला. पुढे या 10 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये अधिक किती करण्याची गरज आहे याची परत जाणीव, तर ही खरी अडचण काँग्रेसची गेल्या 5-10 वर्षामध्ये निर्माण झाली आहे की त्यांची मोठ्या कल्पनेनं काही ठराव करावे पण त्यांची अंमलबजावणी करताना कुठतरी खळखळ झाली असं वातावरण काँग्रेसमध्ये होतं, देशामध्ये किंवा लोकांनाही या भाषणाविषयी जाणीव वाटत होती. आणि म्हणून परत जेव्हा मिडटर्म इलेक्शन झाली पाच राज्यांमध्ये, पुन्हा एकदा जेव्हा फटकारा बसला तेव्हा या सगळ्या प्रश्नांचा परत एकदा विचार केला पाहिजे म्हणून फरक हरीला लागला सगळी काँग्रेस. तोपर्यंत काय घडलं होतं, तोपर्यंत अशी एक प्रश्न निर्माण झाली की आता काँग्रेसचा पाच राज्यांमध्ये पुन्हा पराभव झालेला आहे, तेव्हा दोन्ही तऱ्हेची मंडळी, काँग्रेसचा जो एक महत्वाचा प्रश्न आहे की त्यामध्ये परंपरेने चालू झालेला पक्ष आहे, हा काही कुणी तुम्ही आणि मी असा काही कुठतरी जन्माला घातला पक्ष नाही. काँग्रेसचा इतिहास असा आहे गेल्या 90-100 वर्षात घेतलेला इतिहास आहे, त्यामध्ये काही जुन्या परंपरेने चालू झालेली माणसं आहेत की कुणाला आवडत अगर न आवडत परंतु त्यांचं केव्हाच झालेलं काम आहे आणि ती काँग्रेसमध्ये आज आहेत. काही नव्या तेजानं पुढच्या धोरणाच्या दृष्टीनं पाहणारी अशी नवीन माणसे त्यामध्ये आली आहेत. तर असा एक प्रकारचा जरा कोणी डावा उजवा असं आपण म्हणतो असाही एक तिथं प्रकार दिसतो. तिथे ही चर्चा सुरू झाली की आता काँग्रेस ही पडली आणि बातच झाली की काँग्रेस होण्याची की शक्यता दिसत नाही आहे, तेव्हा आपापल्या विचाराच्या पक्षांशी कुठतरी लागाबांधा जोडला पाहिजे आहे अशा तऱ्हेची भाषा सुरू झाली, या तऱ्हेची चर्चा सुरू झाली. आता नेमक्या कोणकोणत्या पक्षाचा जायचं ही काही भाषा नव्हती, परंतु कोअलिशनच्या भाषा सुरू झाल्या होत्या. म्हणजे असं गृहित धरलं होतं की 72 साली केंद्रामध्ये काँग्रेस येणार नाही आणि आपण आपल्या कुठतरी आपापल्या तऱ्हेचे पक्ष पाहिले पाहिजे, मग कुणाच्या दोघ्यापुढे काय पक्ष ते देवाला माहिती. आपण कल्पना करू शकतो की कोण मनुष्य काय बोलतो ते जाऊन त्याच्या मनात कोणते पक्ष असले तर आपण विचार करू शकत होतो. फरिदाबादला जेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी जमलो तेव्हा या पार्श्वभूमीला डोळ्यापुढे ठेवून जमलो आणि तिथे असं ठरलं की आपण राजकीय प्रश्नाची एक स्वतंत्र काहीतरी पाहणी करूया, आर्थिक प्रश्नांची काहीतरी पाहणी करूया आणि या संबंधाने आपलं निश्चित काय काँग्रेसचं धोरण आहे हे उघडपणाने लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे. तिथे राजकीय प्रश्नांची पाहणी करून दिशा ठरवण्याकरता म्हणून जो एक ग्रुप निवडला गेला होता त्या ग्रुपमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली आणि तिथे आम्ही पुष्कळ सगळ्या देशातली वेगवेगळी माणसं बसली होती. 2 दिवसाच्या चर्चेनंतर आम्ही काही एका निश्चित निर्णयाला आलो आणि तो ठराव एकुलता एक ठराव तो आपण फरिदाबादच्या काँग्रेसमध्ये आपण पास करू शकतो. त्यामध्ये काँग्रेसची या प्रश्नासंबंधीची भूमिका निर्धारानं निश्चयानं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की आपण एकदा तो ठराव फरिदाबाद पाहून घेऊ. त्यामध्ये जो आर्थिक प्रश्नांची जी पाहणी करण्याचा प्रश्न होता त्याची तेव्हा काही एकता होऊ शकली नाही, कारण हा प्रश्न होता त्या विशेषतः त्या राष्ट्रीयकरणाच्या प्रश्नावरती परत पुन्हा अडचणी येऊन पडलं होतं. एकमत काही घडत नव्हतं, दोन वेगवेगळे दृष्टिकोन होते. सोशल कंट्रोल हा काही दिवस चालवला पाहिजे आहे तो पण राष्ट्रीयकरण करता कामा नये अशी एक दृष्टी होती, तर राष्ट्रीयकरण केल्याशिवाय लोकमतामध्ये बदल होणार नाही अशी दुसरी दृष्टी होती. त्या दोन्ही दृष्टीमध्ये तिथे एक प्रकारचा क्लॅश झाला, संघर्ष झाला आणि कुठलाच निर्णय घेताना स्पर्धा माजून आम्ही त्या प्रश्नाच्या वतीने परत गेलो आणि या संदर्भामध्ये आम्ही बंगलोरला बंगलोरपर्यंत मी तुम्हाला मुद्दाम हा पाठिंबाचा प्रवास सांगितला की बंगलोरला जेव्हा जमलो तेव्हा आमच्या पुढे कोणता महत्वाचा प्रश्न होता. बंगलोरला जेव्हा आम्ही जमलो तेव्हा महत्वाचा प्रश्न हा होता की आर्थिक कार्यक्रमाच्या दृष्टीनं तातडीनं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा काहीतरी निर्धारानं निर्णय करायला पाहिजे होता हा बंगलोरचा प्रश्न होता. म्हणजे बंगलोरचं जर तुम्हाला काही असेसमेंट करायचं असेल, बंगलोरमध्ये घडलेल्या गोष्टींचा काही अर्थ लावायचा असेल, तर आर्थिक कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये तातडीनं करण्याकरता निर्धारणं कोणती पावलं उचलायची याचा निर्णय करणं हे बंगलोरच्या कामाचं ऐतिहासिक कर्तव्य होतं, ही भूमिका होती. त्यावेळी आम्ही सगळे ज्या इथून गेलो तेव्हा आपण घेतले निश्चित निर्धारण किती केलं पाहिजे आहे अशा भावनेने आम्ही गेलो. आणि तिथे दोन दिवस जे काय घडलं त्याचं ताजा तुम्हाला इतिहास माहिती आहे की दोन दिवस या बाबतीमध्ये की एकमत निर्माण करता येईल का असा प्रयत्न झाला. पंतप्रधानांनी एक या कार्यक्रमासंबंधाने त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या भावना होत्या काही कल्पना होत्या त्या कल्पना त्यांनी पाठवून दिल्या. स्ट्रे थॉट म्हणून उल्लेख नाही करू तिथे एक अशी विचार प्रणाली त्यांच्या मनामध्ये ज्या काही कल्पना होत्या पण त्यामध्ये मला असं दिसलं मी त्याचा उल्लेख माझ्या बंगलोरच्या भाषणामध्ये केलाय त्या ठरावात जेव्हा मला बोलावलं होतं तर मी असं पाहिलं की पंतप्रधानांच्या मनामध्ये एक प्रकारची चिंता मी आता आठवतो मला नेमका शब्द काय वापरलाय तर मी असं म्हटलं की दिस वॉज अन एक्सप्रेशन ऑफ अ रेस्टलेस माइंड एक अतिशय अस्वस्थ मन आहे की काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तो मार्ग काढण्याची तळमळ लागलेल्या माणसाचे जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नात ते तयार झालेले एक टिप्पण होत. ते टिप्पण जेव्हा बंगलोरला आलं तर पंतप्रधान बंगलोरला आला नव्हता. नंतर टिप्पण अजंती तब्येत बळी नव्हती म्हणजे टिप्पण बंगलोरला येऊन पोहोचू शकलो नव्हतं. आम्ही वर्किंग कमिटीमध्ये जेव्हा या प्रश्नाची चर्चा करण्याकरता बसलो तेव्हा आमच्या एका सहकार्याने जे पत्र संधी यांच्या इंद्राजींच्याकडून आलेले आहे आपण त्याचा विचार केला बैठकीच्या दिला तर एका अर्थानं आम्हाला बरं वाटतं की ठीक आहे काहीतरी शेवटी सबंध देशाच्या राज्यकारभाराची धुरा त्यांच्यावरती आहे. त्यांच्या मनामध्ये निश्चित काय करायची जी कल्पना जरी लिखित स्वरूपानं आली तर एक मार्ग मोकळा होतो या भावनेने. त्यांच्या गैरहजेरीमध्ये आम्ही असा काही मंडळींनी निर्णय घेतला की या टिपणाचा पाठपुरावा करायचा आणि हे टिपण जर आपण या बंगलोरमध्ये जर मान्य करून घेतलं तर जवळजवळ 1967 सालापासून निश्चित काय करावं न करू नये अशा अंधारामध्ये आम्ही जे घोळत राहिलो होतो त्यातनं आम्हाला निश्चित प्रकारचा किती मार्ग दिसेल या प्रयत्नांनी दोन दिवस वर्किंग कम्युनिटीमध्ये यामध्ये चर्चा झाली, मतभेद होते, संघर्ष झाले, वाद झाले आणि शेवटी तो त्यांनी दाखवलेला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मान्यता देणारा ठराव वर्किंग कमिटीमध्ये एकमतानं पास झाला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की बंगलोरला पोहोचल्यापासून अतिशय गैर तब्येतीत मी होतो म्हणजे माझी स्वतःची तब्येत अर्थानं चांगली नव्हती तरी पण मी दोन दिवस त्या कामामध्ये मी इतका मनापासून लागलो होतो त्या रात्री जेव्हा हा ठराव पास झाला तेव्हा मला असं वाटलं की बंगलोरच्या कामामध्ये आपण आपली सेवा संपूर्णपणे देऊ शकलो म्हणून एक प्रकार जरा उत्साह टाकणं म्हणतात अशा प्रकारचा उत्साह आम्ही टाकला आणि बंगलोरचं काम संपलं असं अशी भावना झाली. परंतु बंगलोरच्या नशिबामध्ये निवड तेच लिहिलं नव्हतं. म्हणजे खरं म्हणजे जे मूळ बंगलोरच्या अधिवेशनाचं जे काम की विचाराच्या बाबतीमध्ये निर्धारता काहीतरी आणावी, काही कार्यक्रमाची निश्चित आखणी करावी आणि त्याप्रमाणे अधिक काम करायचा प्रयत्न करावा अशा बाबतीमध्ये आपण आपल्यात जे की जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करता येणं शक्य आहे, बुद्धी, शक्ती, भावना यांचं जेवढं काही देणं देणं शक्य आहे ते द्यावं ह्या एका ध्येयनिष्ठ भावनेनं काम करण्याचा प्रयत्न करावा अशी जी भावना होती ती काम पुरी झाली असं समजून आम्ही होतो. आणि तो ठराव वर्किंग कमिटी पास झाला. दुसऱ्या दिवशी तो ठराव AICC मध्ये मांडायचा होता त्या बाबतीत बोलण्याची संधी सुदैवाने मला मिळाली. त्यासंबंधीच्या त्या ठरावासंबंधीच्या ज्या पुरोगामी कार्यक्रमातील ज्या भावना होत्या त्या भावना माझ्या कल्पनेने मी अतिशय समजूतदारपणानं तिथं मांडायचा प्रयत्न केला. त्या काय भावना आहेत त्याही आपल्याला कळाव्यात म्हणून महाराष्ट्र प्रदेश कमिटीने माझे ते मोठे उपकार केलेत की त्यांनी माझं ते फरीदाबादचंही भाषण आणि बंगलोरचं भाषण आपल्या माहिती करता आणि आपल्या रेकॉर्डसाठी म्हणा फारतं ते तुमच्याकडे ठेवलेलं आहे. हे ठरावाचं काम झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत हे काम चाललं आणि 1 वाजता ती सुविख्यात किंवा सुविख्यात साधारणती बोर्डाची मीटिंग झाली. आता यात मी जास्त पडणार नाही. बरोबर खूप मी त्या खुल्या सगळ्यात की अर्थ नाही. काही माणसांचं असं मत आहे की या बाबतीमध्ये मी चूक केली. कुणी काय म्हणतात, कुणी त्यावरती त्याला वेगळे वेगळे हेतू लादायचा प्रयत्न केलाय. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मी तिथे एक पार्लमेंटरी बोर्डाचा सभासद होतो. तिथं जात असताना मी आमच्या गटाचा आणि तमक्या गटाचा हा विचार करून काही मी जायला जात नाही, जाण्याचं मला कारण नाही. पण मी एक स्वतंत्र विचार करणारा पार्लमेंटरी बोर्डाचा एक सन्माननीय सदस्य, माझं तिथे काहीतरी निर्माण होणाऱ्या प्रश्नावरती मत द्यावं या भावनेने गेलो होतो. आणि तिथे कुणी आमच्या गटाचा मनुष्य किंवा तमक्या गटाचा मनुष्य नव्हे, तर एका समोर असलेल्या नावापैकी एका काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव निवडायचं या भावनेने मी गेलो होतो. मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे. आज जेव्हा 2 महिन्यानंतर जेव्हा त्या प्रश्नाकडे मी पाहायचा प्रयत्न करतो, मी आमच्या 25 ऑगस्टच्या ठरावामध्ये जे आम्ही म्हटलेलं आहे की दोन्ही बाजूने चुका झाल्या, त्यातल्या दुसऱ्यांच्या बाजूने काय चुका झाल्या त्याची मी तपासणी करणार नाही आहे, कारण ते तत्वाला धरून चुकीचं होईल. पण आमच्या बाजूने निदान मला काय टाळतात विचार जर करतात, तर मी आज असं प्रामाणिकपणे म्हणू शकेन की जर त्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सभेमध्ये मतदान करून निर्णय घेतला तर जो टाळतात असं तर चांगलं झालं असतं असं आज मला वाटतं. पण ती मीटिंग बंगलोरची टाळावी असा अखेरपर्यंत प्रामाणिकपणानं प्रयत्न करणाऱ्यापैकी मी होते. मी आपल्या सांगू ही टाळा मीटिंग तुम्ही हे टाळा ही अतिशय अडचणीची गोष्ट होणार आहे, हे टाळली तर बरी आहे अशा दृष्टीचे प्रयत्न मी केला. पण मी त्यात आयुष्य झालो. आता पुष्कळ वेळा जेव्हा असे तणाव आलेले असतात त्या तणावामध्ये सगळ्यांना एकच होता प्रयत्न करणारा मनुष्य मोठा अडचणीत येतो. आणि हे तणावाची परिस्थिती काँग्रेसने निर्माण झाल्यापासून काँग्रेसचं ऐतिहासिक कार्य पुरवण्याकरता ह्यांना एकत्र ठेवलं पाहिजे आहे असा माझ्यासारखा स्वतंत्र बुद्धीनं प्रयत्न करणारा माणूसच कुंभणावर काही करणार असतोय. कुणाचतरी वादीच्या किंवा प्रतिवादीच्या बाजूला गेल्याशिवाय तत्वनिष्ठाच नाही असं म्हणायचं जेव्हा काळ येतो, त्या काळातली ही विशेषता मी आपण सांगू इच्छितो. माझी भूमिका वादीची नाही, माझी भूमिका प्रतिवादीची नाही, माझी भूमिका हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला समाजवादी रूप देण्याकरता. म्हणून आज हिंदुस्थानमध्ये एक ऐतिहासिक कार्य करण्याकरता जो पक्ष आहे त्या पक्षाची एकता टिकली पाहिजे आहे, त्या आग्रहानं एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन प्रयत्न करणारा एक मी छोटासा नम्र माणूस आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये तक्रारी सुरू होतात, चर्चा सुरू होतात की यशवंतरावच्या नेतृत्वाचं काय होणार आहे. काही झालं तर त्याची पर्वा नाही. यशवंतराव चव्हाण की नेतृत्वाची सनद घेऊन की आले नाही. एक व्यक्ती गेली तरी त्यामध्ये काही महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानचं काही नुकसान असं मी मानत नाही. परंतु त्याच्यावरती जो काही जोपर्यंत तुम्ही तुम्हाला त्याला काही जबाबदारीची जागा दिलेली आहे ती जबाबदारीची जागा पार पाडण्याकरता त्याच्या बुद्धीला जे पटेल ते त्याने जर केलं तर त्यामध्ये आमच्या माणसाचं तुम्ही ऐकलं नाही म्हणून चूक किती असं जर म्हणणार असाल तर मी नम्रपणे सांगेन की मला त्याची फारशी पर्वा नाही. मी माझ्या मनानं माझ्या प्रामाणिकपणानं माझ्या बुद्धीला जे पटेल ते जर मी सांगायचा प्रयत्न केला नाही तर मी माझ्या कर्तव्यामध्ये चूक केली अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि म्हणून आजही मी आपल्याला सांगू इच्छितो की तो निर्णय जर टाळायचा प्रयत्न जर झाला असता तर मलाही आनंद झाला असता. आज मी सांगतो की ज्या चुका झाल्या आहेत त्यातली ही एक चूक मानली पाहिजे आहे, कारण एवढ्या राष्ट्रपती पदाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एकत्र बसून आम्ही अधिक प्रयत्न करून करायला पाहिजे होतो. त्या मी कितीतरी संजीव रेड्डींना मत देऊन अधिक कितीतरी कुठला तरी एखादा काँग्रेसच्या बाहेरचा कोणतरी मनुष्य आणून काँग्रेसवरती लादला असं तर नाही म्हणता येणार. बरं, ज्यांचा संजीव रेड्डीच्या नावाला विरोध होता त्या सुद्धा मंडळींनी शेवटी संजीव रेड्डीचं नाव स्वीकारलं होतं ही इतिहासात नमूद झालेली गोष्ट आहे. कुणी जर अशी भूमिका घेतली असती की पहिल्यापासून किंवा संजीव रेड्डीचं नाव आम्हाला मंजूर नाही बोला वर्किंग कमिटी मीटिंग बोला एआयसीसी मीटिंग परत निर्णय घ्या हा बरं झालं पण मी त्या सरपंची चर्चा करण्याकरता उभा राहिलो नाही माझ्या दवादा जायचं नाही आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग काँग्रेसच्या कार्यकर्त्याची निवड करण्याकरता म्हणली होती मला एक निर्णय वाटला कदाचित चुकण्याच्या दृष्टीने चुकलं असेल पण मला निर्णय माझं ते मत देताना मी प्रामाणिकपणानं दिलं त्यामध्ये राष्ट्राच्या हिताची दृष्टी होती आणि माझ्या कल्पनेनं हा प्रश्न कमी महत्वाचा होता कारण शेवटी राष्ट्रपती अ होतो का ब होतो शेवटी तो कॉन्स्टिट्युशनल हेड होता आणि मला असं वाटत होतं की एक 2-2.5 वर्ष ज्या माणसाला मी स्पीकरचं काम करताना चांगल्या पद्धतीने पाहिला तो कसे राष्ट्रपती झाला तर काही मोठी राष्ट्रवादी आपत्ती रस्ती की माझी भावना झाली नाही यामध्ये फक्त पण हे सगळं काहीतरी माझं समर्थन करावं आणि कुणावरती टीका करावी या उद्देशाने मी सांगितलेली नाही परंतु मला माहिती आहे याची चर्चा चालू असते कार्यकर्त्यांमध्ये तर माझी बाजू काहीतरी आहे की माझी किती भूमिका आहे ही जर मी सांगायचं आपल्या पुढे टाळलं तर माझं कर्तव्य चुकेल म्हणून मी याचा उल्लेख केलेला आहे तेव्हा इथपर्यंत ही गोष्ट बंगलोरमध्ये सुरू झाली आणि बंगलोरच्या नंतर पुढचं काय घडलं हे आता सगळं पृथ्वी सुरू जायचं थोडं पुष्कळ वाद झाले चर्चा झाल्या आणि शेवटी नंतर तो काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा ठराव झाला आता एक गोष्ट कबूल केली पाहिजे की नंतर या सगळ्या वादातून चांगली गोष्ट एक चांगली निर्माण झाली गोष्ट कबूल केली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी नेतृत्व करून बँकांचं राष्ट्रीयकरणाचं अतिशय महत्वाचं पाऊल टाकून सगळं देशामध्ये नवं चैतन्य निर्माण केलं ते फार चांगली गोष्ट राजकारणामध्ये लोक पुष्कळ म्हणतात की हे सत्ताबाजीमुळे झाली सत्ताबाजी जर नसेल तर राजकारणाला काही फारसा अर्थ नाही तर सत्ताबाजी करता काही गोष्ट केली असं म्हणून तिकडे दुर्लक्ष करावं असं नाही माझं मत सगळ्याच गोष्टी सत्तेच्या हिशेबाने होत असतात तर सत्तेच्या हिशेबाने चांगल्या गोष्टी होतात की नाही हे पाहायचं जर म्हटलं तर या सगळ्या वादातनं जर काही चांगलं निर्माण झालं असेल तर समाजवादी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची पावलं टाकली गेली आणि यामुळे हिंदुस्थानचं आणि काँग्रेसचे कल्याण झाले असं माझी मताची भावना आणि म्हणून आज जर तुम्हाला मला जो विचार करायचा तो हा करायचा उद्या काय घडवायचं हे पाहायचा प्रयत्न करून पुढची पावलं टाकायचा प्रयत्न करूया या दिशेने आपण या विचाराने जर आपण काम करायचं जर ठरवलं तर आपण महाराष्ट्राची सेवा करू शकू हिंदुस्थानची सेवा करू शकू कारण मी आपण सांगू इच्छितो त्यानंतर ज्या 2 महिन्यामध्ये जे घडलं त्याचं अनेक प्रश्न निर्माण झाले अनेक मला वाटतं ज्याच्या मनाला त्या 2 महिन्यामध्ये खोल चिंता निर्माण झाली नाही असं जर कोणी काँग्रेस कार्यकर्ता असेल तर तो काँग्रेस कार्यकर्ता नसला पाहिजे असं म्हटलं पाहिजे हा बरोबर का तो चूक हे झालं नसतं बरं झालं असतं याचना मी स्वतः समजत असतो की मी पुष्कळ यातनातनं काँग्रेसची सेवा करत आलो आहे पण गेल्या या 2 महिन्यामध्ये ज्या यातनातनं मी गेलो मी याच्यापूर्वी काही यातनातनं गेलो नाही म्हणजे माझ्या स्वतःकरता नव्हे पण एक व्यक्ती असं वाटत होती की काय घडतंय कळत नाही आणि 2 महिन्यानंतर आज जेव्हा पाठीवर फिरून पाहतो तेव्हा असं वाटतं की 2 महिन्यापूर्वीचा हिंदुस्थान तो राहिलेला नाही 2 महिन्यापूर्वीची काँग्रेस ती राहिलेली नाही जे एक विचारानं लोकांच्या भावनेनं जे एक झेप घेतलेली आहे त्यामुळे म्हटलं तर आपण एका अतिशय नव्या वातावरणात जाऊन पोहोचलो आणि ही जर गोष्ट खरी असेल तर मग कालचा विचार करण्यामध्ये आणि हे चुकले का ते चुकले आम्ही बरोबर का ते बरोबर या प्रश्नाचा विचार करण्यापेक्षा आज आमच्यापुढे कोणती कार्यक्रमाची दृष्टीचा विचार केला पाहिजे आणि आमच्या कामाला मी लागलं पाहिजे म्हणून जो एकतेचा जो ठराव आहे त्या ठरावाचा पाठपुरावा करणं हे याच्या पुढचं तुमचं आमचं काम असलं पाहिजे कारण आज त्यांचं सुद्धा ज्या तऱ्हेची निवेदनं येतात थोडस मनाला जरा अस्वस्थ करणार असं वाटतं त्यामध्ये पण तरी सुद्धा ते चिंता करायचं कारण नाही काही निवेदनं तर सुटी येतात मनुष्यबळ धरून काही निवेदनं येतात परंतु एक दिशा निश्चित झालेली आहे आणि त्या ठरावामध्ये ज्या भूमिका मांडलेल्या आहेत मी आपल्याला कथा करू इच्छितो की या गेल्या 2 महिन्यामध्ये जे प्रश्न निर्माण झाले मूलभूत जे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व मूलभूत प्रश्नांची चर्चा या ठरावामध्ये झालेली आहे त्यामध्ये त्यांनी जो काही शिस्तभंगाचा प्रकार झाला त्याच्या संबंधानं एक वेगळ्या तऱ्हेची भूमिका घेतलेली आहे. असं पक्षाच्या जीवनामध्ये तरी घडतं की प्रमुख मंडळींना बहुसंख्यानं काही वाटतं, दुसऱ्यांना काही वाटतं, असं जेव्हा एक एक प्रकारचा एक एक रेस तयार होतो परिस्थितीमध्ये, तेव्हा घडलेल्या गोष्टी तांत्रिक दृष्ट्यानं शिस्तभंगाच्या कल्पनेनं पाहून चालणार नाही. त्याच्याकडे काही एक वेगळ्या दृष्टीनं पाहायचा प्रयत्न केला पाहिजेला आहे अशी दृष्टी त्यावर घेतली गेली. आणि त्या संबंधाने एवढेच उल्लेख आहेत की ज्या जो प्रकार घडला तो प्रकार दुःखदायक आहे, पेनफुल आहे, म्हणजे तो दुःखदायक शब्द त्याचा इंग्रजी पर्याय सांगणं जरूर आहे, दुःखदायक आहे आणि दुर्दैवी आहे, क्लेशकारक. हा चांगला शब्द, क्लेशकारक आणि दुर्दैवी असा प्रकार आहे असं त्याचं वर्णन केलं. फक्त मी त्याचा उल्लेख करून पुढे जातो. तर त्याबरोबरच या सगळ्या वादातून जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्या पाठिंब्याचे दोन तीन जी कारण आहेत त्या कारणांचा त्यांनी उल्लेख केला. त्यातलं पहिलं कारण असं की जे बंगलोरला मतदान झालं त्याच्या पाठीमागे असं एकंदरीत त्यानंतर जे बोललं गेलं त्यातून असं दिसलं की शेवटी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधान या ज्या दोन प्रमुख जागा आहेत, ही जी प्रमुख अधिकार पद आहे, यांचा परस्पराशी संबंध काय आहे याचा निश्चित झालं पाहिजे. किंबहुना पार्लमेंटरी विंग म्हणजे संसदीय पक्ष, संसदीय शाखा जी आहे पक्षाची, ती संसदीय शाखा आणि संघटना यांचे परस्पराशी संबंध काय असले पाहिजे त्याचाही निर्णय झाला पाहिजे आहे, त्याच्या भूमिका एकदा स्पष्ट झाल्या पाहिजे आहेत, ही भूमिका त्यामध्ये घेतली आणि थोड्या शब्दामध्ये त्या स्वतः उल्लेख केला आहे. पण मला वाटतं ते तुम्हाला मला समजून घेतली पाहिजे. एक असा वाद मांडणारा वर्ग आहे की संसदीय पक्षाची प्रमुख भूमिका असली पाहिजेला आहे असं म्हणणारा काही मंडळींचा आग्रह असतो. काही मंडळींचा आग्रह असतो की नाही, सगळी सत्ता आणि शक्ती ही संघटनेच्या ताब्यात असली पाहिजे. त्या दोन्ही भूमिका चुकीच्या आहेत, कारण त्या दोघांनाही एकमेकाला पोषक काम करता येणं शक्य आहे आणि दोघांनी एकमेकाला पोषक काम केलं तर दोन्ही गोष्टी शिल्लक राहतील परिस्थिती आहे. संसदीय पक्ष बाहेरच्या संघटनेच्या कामाशिवाय काम करू शकतो असं म्हणू शकला म्हणू लागला तर त्याला काळांतरानं कळून येईल की त्याचं फारसं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. आणि संघटना माझंच चाललं पाहिजे असं म्हणायचा प्रयत्न करून प्रयत्न झाली तर तिथं सरकारही राहणार. निव्वळ संसदीय पक्षच काम करू शकेल ही परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे जगाच्या कुठल्या राष्ट्रामध्ये आहे मला माहिती नाही आहे, असं नाही कदाचित त्या राष्ट्रामध्ये पण तो पुरावा घेऊन कामचं कारण नाही आहे. परंतु हिंदुस्थान सारख्या अर्धविकसित किंवा अविकसित देशामध्ये कुठलाही कार्यक्रम घेऊन काम करण्याचं सरकार जर काही काम करू इच्छित असेल तर त्याच्या पाठीमागे सबंध जनतेचा पाठिंबा घेऊन त्याला संघटित करणाऱ्या जर कामाची संघटना उभी नसेल तर सरकार यशस्वी होऊ शकणार नाही. आधी आपण पाहतो की साधं फॅमिली प्लॅनिंगचं काम घेतलं, शिक्षण प्रसाराचं काम घेतलं, किंवा लँड डेव्हलपमेंटचं, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या बाकीच्या कामाची घेतली तर त्यासाठी जर लोकांची संघटना जर पाठीमागे नसेल तर आपण काम करू शकत नाही. आणि साधं ते सोडून द्या, निवडणूक करायचं जरी म्हटलं, अगदी निवडणूक करायचं जरी म्हटलं तरी निवडणूक करण्याकरता मी संसदीय पक्षाचा सदस्य आहे म्हणून मी कामाला आलोय असं म्हणून हिंडला मनुष्य तर त्याचं काय घडेल मला माहिती नाही. मला माझं काय घडेल ते मला माहिती आहे. गावागावातला काँग्रेसचा कार्यकर्ता त्याची आमची बिचाऱ्याची 5 वर्षात किती गाठी पडत नाही. पण काँग्रेस उमेदवार झाल्यानंतर काँग्रेसची पताका जो खांद्यावरती घेतो आणि हा काँग्रेसचा उमेदवार देण्याकरता गावोगावून खटपट करत असतो. ही जर संघटना नसेल तर अशी माणसं निवडणुका लढवणारच मला माहिती नाही. तर ही शक्ती आहे. किंबहुना जेव्हा मतदार मत देतो तेव्हा संघटना आपली सगळी प्रतिष्ठा गॅरंटी होऊन त्या पाठीमागे उभी करत असते तेव्हा खरं म्हणजे निवडणूक होत असते. तर तिची गरज आहे कार्यक्रम ठरवण्याकरता, निवडणुकी लढवण्याकरता, कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरता या संघटनेची गरज आहे. पण ती झाल्यानंतर जर त्या पक्षाचं सरकार जाऊन पार्लमेंटमध्ये बसलं, तिची मंत्रिमंडळ निर्माण झाली, तर मग पाठीमागे बसून कुणाला बॅकसीट ड्रायव्हिंगही करता येणार नाही. ही गोष्ट नक्की केली पाहिजे. म्हणजे तुम्ही पंतप्रधान आणि तुमच्या पाठीमागून मी गाडी चालवणार, माझ्या मतान चाललं पाहिजे असं नाही करणार. कारण एकदा तो मनुष्य पंतप्रधान झाला म्हणजे तो त्या पक्षाचा राहत नाही, तो देशाचा बनतो. तो जसा आपल्या पक्षाला जसा जबाबदार असतो, तसा विरोधी पक्षातल्या मंडळींनाही जबाबदार असतो. पण पार्लमेंटला तो जबाबदार असतो. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक आमच्या आहेत, आमच्यात म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत असं म्हणून आम्हाला जास्त जिव्हाळा आहे. पण जे काँग्रेसशी नसणारे सुद्धा महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांचा त्यांच्यावरती आमच्या तितकाच हक्क आहे की मुलं जास्त म्हटलं तर चालेल. आणि पंतप्रधानांची भूमिका त्याच्यापेक्षा आणखी मोठी होते. कारण ते जसं तो पंतप्रधान देशामध्ये असतो तसा ह्या देशाचा पंतप्रधान म्हणून तो दुनियेतही वावरत असतो. त्याचा शब्द, त्याचा मान, त्याची कृती, त्याचा कार्यक्रम याच्यावरती संबंध दुनियेला त्याला आपल्या वाटे खेचून घ्यावा लागत असतो. तर ही त्यातली जी भूमिका आहे ती भूमिका स्वच्छ करून एकमेकाला पोषित रीतीने काम केलं पाहिजे आहे अशा तऱ्हेची एक भूमिका त्यामध्ये. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट कार्यक्रमाची. कार्यक्रमावरती निष्ठा नसेल, कार्यक्रमासंबंधीची एक याचं तळमळ नसेल, तर पक्ष काम शेवटी पक्ष पाहिजेच कशाकरता. निव्वळ सरकार बनवण्याकरता पक्ष याला काही फायदा आज नाही. इथे ध्येयाची भूमिका, कामाची भूमिका मनापुढे निश्चित केल्याशिवाय पक्ष चालू शकत नाही, पक्ष चालता येणार नाही. ही भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून गेल्या 2 महिन्यामध्ये पंतप्रधानांनी या गोष्टीवरचा जो भर दिलेला आहे तो भर मला जरूर मान्य आहे. की शेवटी शिस्तीचा विचार, कामाचा विचार, भविष्याचा विचार करत असला तर त्याची शेवटी मूळ निष्ठा कुठेतरी कार्यक्रमावरती असली पाहिजे. आणि आजचा काँग्रेसचा कार्यक्रम हा समाजवादी कार्यक्रम आहे. ही भूमिका, ही प्रतिज्ञा जर काँग्रेसने केली असली तर शेवटी काँग्रेसच्या कामाची निष्ठा, त्या कार्यक्रमावरती आमची किती निष्ठा आहे यात एका मापानं मोजली पाहिजे आहे. या संबंधानं माझ्या मनाशी केवळ पूछ. आणि म्हणून ही गोष्ट मंडळी असं प्रयत्न करत असतात किंवा काहीतरी चव्हाणांच्या मनामध्ये काहीतरी वरिष्ठ नेतृत्वासंबंधाने किती शंका बिंकेत काही नाही. मी आपण सांगू इच्छितो की मी मला स्वतःला विसरून जायला तयार आहे. हिंदुस्थानचा समाजवादाचा कार्यक्रम घेऊन जाण्याकरता इंदिराजी निशांगण पुढे चाललेले आहेत पंतप्रधान म्हणून. मी स्वतःला संपूर्ण विसरून त्यांच्या या कामाला आणि कार्यक्रमाला संपूर्ण निष्ठेनं मदत करण्याचे प्रयत्न. या संबंधाने माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही आहे. पण व्यक्तित्व विसरून काम करायचा प्रयत्न केल्याशिवाय राष्ट्राची कामं होत नाहीत, पक्षांची कामं होत नाहीत, ही माझी स्वतःची श्रद्धा आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काहीतरी माझं प्रति एक व्यक्तिमत्व मी कोणाला लावून काम करतोय अशी माझी भावना आहे. मी ज्या दिवशी माझ्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसची शक्ती कमी होतीये किंवा समाजवादी कार्यक्रमाची शक्ती कमी होतीये असं ज्या दिवशी मला भासेल किंवा मला कुणी आपण मंडळी सांगाल, त्या क्षणी आपल्या कामाची संपूर्ण जबाबदारी सोडून मी बाजूला व्यक्ती म्हणून बसायला केव्हाही तयार राहील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सत्तेचा मोह पुष्कळशी माणसं मी काय केलं काय राहिलं त्याची चर्चा करत असताना करत असं मी ऐकतो. माझी दुसरी कसली टीका कुणी केली तर पण मला ही केल्याने जरा दुःख होतं एवढं जरा सांगितलं पाहिजे. सत्तेमध्ये मी आज जवळ 22 वर्ष आहे, 22-23 वर्ष म्हटलं तर झालं. फार थोडी माणसं आहेत हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आज जी स्वातंत्र्य येण्यापूर्वीपासून जी सत्तेमध्ये शिरलेली आहे ती अजूनही तिथेच आहे. तसं मी 14 एप्रिल 1943 साली डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या मुहूर्तावरती मी पार्लमेंटरी सेक्रेटरी झालो. मध्ये 24 तास मी सत्तेखाली नव्हतो. ज्यावेळेला मी इथलं मुख्यमंत्रीपद सोडलं आणि संरक्षण मंत्रीपद घ्यायला गेलो तर 24 तास मी आय वॉज नॉट अंडर दी ओथ ऑफ सीक्रेट. बाकी मी या सत्तेखाली काम करतोय. आणि अगदी जर तुम्ही माझ्या मनाचा कानून घेतला तर मी थकलोय. आता सत्तेचा नाही मोह राहिलेला, पण विचारांचा मोह गेलेला नाही आहे. विचारांचे आग्रह माझे गेलेले नाही आहेत. आणि म्हणून मी किती सत्ता टिकवण्याकरता काहीतरी धोरण घेतली असं जेव्हा म्हटलं जात. आता जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा प्रश्न आला तेव्हा प्राईम मिनिस्टरचं एक म्हणणं असताना ते न करणारा मनुष्य सत्यकर्ता करेल का? मला मंत्रिमंडळाच्या आशांची एक वेगळी भूमिका ज्या माणसानं घ्यायला लागली त्याला काही मंत्रिपदाची आशा असती तर जरा त्याच दिशेने जायचा प्रयत्न केला असता. तसं काही कारण नव्हतं, कुठे कुंपणात बसायचं कारण नाही. पण माझी भूमिका जर मी स्पष्टपणानं मांडायचा प्रयत्न केला आणि माझ्या बुद्धीला पटतं की आपण वागायचा मी प्रयत्न केला तर त्यामध्ये काही गैर असणार. पण जर मला हे सांगितलं पाहिजे की मी माझं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य गमावून मी बसलं पाहिजे आहे अशी जर कुणाची कल्पना असली तर तो त्यांचा हिशेब चुकीचा असणार. माझ्या प्रामाणिकपणाला बुद्धीला जे पटेल ते मी मांडलं पाहिजे आहे आणि मांडल्यानंतर जो बहुमताचा निर्णय होईल तो स्वीकारून पुढे चाललं पाहिजे आहे. हे लोकशाहीचं तत्व आहे. त्या लोकशाही तत्वाप्रमाणे काम करण्याची माझी भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण या गेल्या 2 महिन्याच्या घडलेल्या इतिहासाचा जर ते सारांश आपल्या मनाशी काढणार असाल की धडे आपण जर घेणार असाल तर हा धडा एक आहे की एवढ्या संकटातून शेवटी काँग्रेस ही एक राहिली पाहिजे आहे. तिच्या हातामध्ये समाजवादाचं निशाण असलं पाहिजे आणि ते निशाण घेऊन परत 1930 साली 42 साली ज्या प्राणपणाने आपण लढलो ते आपल्याला सांगू इच्छितो की विसरून जा सगळे, कोण चुकले कोण बरोबर आहे ते विसरून जा. परंतु यापुढे या निर्धाराने या मुंबईतून परत जाताना जात करत आपण की परत त्या एका निर्धाराने गावागावामध्ये जाऊ, घराघरामध्ये जाऊन पोहोचू आणि नवीन समाजवादाची जी एक वातावरण निर्माण झालं आहे ते वातावरण पोहोचवायचा प्रयत्न करू आणि त्या दृष्टीनं नवीन कार्यकर्त्यांची आणि कामाची संघटना उभी करू आणि महाराष्ट्र हा समाजवादाचा एक गड लढवणारी अशी काँग्रेस कमिटी अशी तिची जी पहिल्यापासून जी प्रतिज्ञा आहे ती पुरी करण्याकरता कष्ट करू अशा त्याच्या भानून आपण विसरून जा. कोण बरोबर आहे कोण चूक आहे कुणाच्या मनामध्ये शंका नाहीये. कोण आमच्या देशाचा नेता, देशाचे नेता पंतप्रधान आहे, ते त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करतात. त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरता आम्ही सगळे शिपाई म्हणून काम करायला तयार आहोत. त्यामध्ये कुणाच्या मनावर शंका नाहीये. आता काही मंडळींना त्याचा विशेष आग्रह निर्माण झालेला आहे, मला अतिशय आनंद आहे. त्या गोष्ट ते एकदा उघडपणानं बांधून घ्यायला लागलेले आहेत फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता त्यासंबंधून मला कुणाच्या संबंधाने की टीका करायची नाहीये. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की असं काहीतरी विशेष काहीतरी जबाबदारी काही थोड्याच मंडळींच्या वरती आली आहे असा आग्रह करून चालण्याचंही काही फायदा आलेलं नाही. काही मंडळी आता नवीन नवीन घोषणा सुरू केल्यात की यापुढे आम्ही इंदिराजींचे अनुयायी झालो. बरं झालं बा झाले गेलं बरं झालं एकदा. म्हणजे आतापर्यंत हे कुणाचे अनुयायी नव्हते, आता कुणाचे झाले फायदा. इंदिराजींचं अनुयायी होण्याचं आम्हाला शिकवायचं काय कारण? जेव्हा इंदिराजी प्राईम मिनिस्टर नव्हत्या, सगळ्या पार्लमेंटच्या मेंबर नव्हत्या, तेव्हापासून त्यांची शक्ती वाढावी असा प्रयत्न करणारा एक मी नम्र कार्यकर्ता आहे. 1966 साली मी अनेक प्रतिष्ठित मित्रांचं शत्रुत्व घेतलं आणि इंदिरांचा पाठपुरावा केला. 1967 साली निवडणुकी होण्यापूर्वीपासून इंदिराजीच पुन्हा पंतप्रधान झाल्या पाहिजे आहेत असं आग्रहपूर्वक सांगणारा मीच एकटा होतो असं मला आपल्या नम्रपणाने सांगायचं. हे रेकॉर्डवरती आहे. आता कोण 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 कुठं होते ते त्यांचं ठराव होता. मी जे आपला सांगतो की या संबंधाचा हा विचार खोटा आहे आणि मी मगाच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी मला स्वतःला विसरून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे मला काहीतरी माझं कुठेतरी नेतृत्व स्थापन करायचं, असं काही स्थापन करून नेतृत्व स्थापन होत नाही असं चालत नाही. नेतृत्व काहीतरी असं कोणतरी कोणतरी ताशा वाजून काही तयार घडत नाही आहे. मलाही तसं मिळालंय असं मी मानत नाही. मला मी माझी मूळ भूमिका सांगू इच्छितो की काँग्रेसचं नेतृत्व टिकवणं, काँग्रेसची एक भूमिका हिंदुस्थानमध्ये टिकवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट मी पहिल्यापासून मानलेली आहे. आजच म्हणजे मी अभिमानानं किंवा अहंकारानं सांगतो असं नव्हे, जर काही गेल्या 14-15 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या प्रमुख पदी बसून काही चार गोष्टी करण्याचा सल्ला देण्याचा मला अधिकार प्राप्त झाला असला, तर त्याच्यासाठी एका अतिशय लोकप्रिय चळवळीच्या वेळी काँग्रेसचा आग्रह धरून त्यासाठी जुते खाणारा जोडे खाणारा असा मी कार्यकर्ता होतो. मला हारातनं माझं स्थान निर्माण झालं असं मी मानत नाही, माझं काटापुटातनं स्थान निर्माण झालेलं आहे. जेव्हा शिव्या आणि काटेपुट्या ज्या निघात निघतात तेव्हा मला नेहमी असं वाटतं की आता माझा चांगला काळ जवळ आलेला. मला त्याची चिंता वाटत नाही. म्हणून मी आपल्याला नम्रपणानं सांगू इच्छितो की मी काही निव्वळ एका दिया उसका भी भला नहीं दिया उसका भी भला माझं मी न्यूज सांगत असतो की तशी काही माझी स्वतःची भावना नाही. मी एक समाजवादावरची श्रद्धा असणारा, काँग्रेसवरती श्रद्धा असणारा असा नम्र काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पण कुणी काँग्रेस मोडायचा प्रयत्न केला, काँग्रेस संघटना दुबळी करायचा प्रयत्न केला, तर तो किती मोठा मोठा असला तर त्याचं मी ऐकणार नाही हे मला सांगितलं. मी एकटा राहीन, त्याला पुढारी म्हणावं म्हटलं तर चालेल, पण काँग्रेसची संघटना ही देशाच्या हिताची गोष्ट आहे अशी जोपर्यंत माझी श्रद्धा आहे तोपर्यंत त्या श्रद्धेकरता मी अगदी एकटा एकटा म्हणजे अगदी एकटा राहिलो तरी सुद्धा तो काँग्रेसचा झेंडा माझ्या हातात खाली पडणार नाही. आणि माझ्या हातामध्ये घेतला समाजवादाचा झेंडा या देशामध्ये समाजवाद प्रस्थापित होईपर्यंत शेवटचा श्वास असून कायम राहील या दोन गोष्टींना माझ्या कमिटमेंट्स आहेत. माझी कमिटमेंट कार्यक्रमाला आहे, माझी कमिटमेंट माझ्या संघटनेला आहे. या दोन तत्वांना डोळ्यापुढे ठेवून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करण्याची मी भूमिका घेतलेली आहे. आपला आशीर्वाद असेल, आपली शक्ती असेल, ह्या कामामध्ये आपण मला मदत करा.